यहेस्केल अध्याय 48। ही वंशाची नावे आहेत। दानाचा वंश देशाचा एक विभाग स्वीकारेल। त्याची सीमा उत्तर सीमेपासून हेतेलोनकडच्या वाटेजवळ हमाताच्या प्रवेशापर्यंत दिमिस्काच्या सीमेवरील हसर येनान उत्तरेकडे हमात जवळ दानाची सीमा, त्याच्या पूर्वेकडून सर्व मार्गाने महासमुद्राकडे जाईल। दानाच्या दक्षिण सीमेपासून पूर्वेपासून ते पश्चिमेपर्यंत एक विभाग तो आशेराचा, आशेराबरोबर दक्षिण सीमेचा एक विभाग नप्थालीचा, त्याच्या पूर्वेपासून ते पश्चिमेपर्यंत पसरलेला नप्थाली बरोबर दक्षिण सीमेचा एक विभाग मनसेचा, पूर्वेपासून ते पश्चिमेपर्यंत विस्तारित प्रदेश मनसेबरोबर त्याच्या दक्षिण सीमेचा एक विभाग, पूर्वेपासून ते पश्चिमेपर्यंत तो इफ्रायमाचा, इफ्रायमाचा दक्षिण सीमेच्या पूर्व बाजूपासून ते पश्चिम बाजूपर्यंत एक विभाग रोबेनाचा, रोबेनाबरोबरच्या बाजूच्या सीमेच्या पूर्व ते पश्चिम एक विभाग तो यहुदाचा, यहुदाच्या सीमेस लागून असलेला जो पूर्व बाजूपासून ते पश्चिम बाजूपर्यंत विस्तारलेला प्रदेश 25,000 हात रुंद व इतर वंशांना मिळालेल्या विभागा इतका पूर्व बाजूपासून ते पश्चिम बाजूपर्यंत लांब तो समर्पित अंश म्हणून अर्पाल आणि त्याच्या मध्यभागी पवित्र स्थान होईल। तुम्ही जो प्रदेश परमेश्वरास अर्पण कराल तो लांबीला 25,000 हात व रुंदीला 20,000 हात असावा। पवित्र प्रदेशाचा विभाग हा नेमून दिला होता, हा समर्पित प्रदेश याचकांचा। ही जमीन उत्तरेला 25,000 हात लांबीची, पूर्वेला व पश्चिमेला 10,000 हात रुंदीची असेल। तिची दक्षिणेला लांबी 25,000 हात असावी। त्याच्या बरोबर माथ्यावर परमेश्वराचे मंदिर असेल। सदोकाच्या वंशजातले जे याजक पवित्र झालेले आहेत, ज्या कोणी माझी सेवा निष्ठेने केली त्यांच्यासाठी तो होईल। जेव्हा इस्रायली लोक बहकून गेले तेव्हा जसे लेवी बहकले तसे ते बहकले नाहीत, इस्रायलाच्या लोकांबरोबर बहकले नाहीत। त्यास देशातील अर्पिलेल्या प्रदेशातून हा एक प्रदेश त्यांना परमपवित्र होईल, तो लेवीच्या सीमेपाशी असेल। याजकांच्या सीमेपासून लेव्यांना 25,000 हात लांब व 10,000 हात रुंद प्रदेश मिळावा। त्यांना पूर्ण लांबी रुंदीची म्हणजे 25,000 हात लांब व 10,000 हात रुंद जमीन असावी। त्यांनी या जमिनीची विक्री व आदला बदली करू नये। इस्रायल देशातील कोणतेही प्रथम फळे वेगळे करून इतर प्रदेशाकडे जाऊ देऊ नये, कारण तो भाग परमेश्वराचा पवित्र आहे। उरलेली जमीन 25,000 हात लांबीच्या प्रदेशापैकी जो 5,000 हात रुंदीचा भाग राहील तो नगरासाठी, सार्वजनिक कुरणासाठी, घरे बांधण्यासाठी उपयोगात येईल। नगर याच्या माथ्यावर असावे। नगरीची मापे पुढील प्रमाणे असतील। उत्तर बाजू 4,500 हात, दक्षिण बाजू 4,500 हात, पूर्व पश्चिम बाजूही तेवढ्याच म्हणजे 4,500 हात। नगरासाठीचे कुरण उत्तरेकडे 250 हात, दक्षिणेकडे 250 हात व पूर्वेकडे 250 हात व पश्चिमेकडे 250 हात असावे। आणि पवित्र अर्पिलेल्या प्रदेशासमोर जो उरलेला प्रदेश तो लांबीने पूर्वेकडे 10,000 हात व पश्चिमेला 10,000 हात होईल आणि तो पवित्र अर्पिलेल्या प्रदेशासमोर होईल। त्याचे उत्पन्न नगरातील कामगारासाठी, अन्नासाठी होईल। सर्व इस्रायलच्या वंशातून जे कोणी नगरात काम करतील त्या लोकांनी त्या जागेची मशागत करावी। सर्व अर्पिलेला प्रदेश 25,000 हात लांब आणि 25,000 रुंद होईल। या प्रकारे तुम्ही प्रदेशाचे पवित्र अर्पण एकत्रितपणे नगराच्या विभागासाठी द्यावे। तो अर्पिलेला भाग व नगराचे विभाग यांच्या एका बाजूला व दुसऱ्या बाजूला जो उरलेला भाग आहे तो अधिपतीचा असावा। अर्पिलेल्या प्रदेशाच्या 25,000 हातांच्या समोर पूर्व सीमेकडील आणि पश्चिमेकडील, 25,000 हातांच्या समोर पश्चिमेकडील, पश्चिम सीमेकडे वंशाच्या विभागासमोर जो प्रदेश आहे तो अधिपतीसाठी असावा आणि पवित्र अर्पिलेला प्रदेश व मंदिराचे पवित्र स्थान त्याच्या मध्यभागी असावे। यातील काही हिस्सा याजकाचा, काही लेवीचा व काही मंदिराकरता आहे। मंदिर या भागाच्या मध्यभागी आहे। शिल्लक राहिलेली जमीन देशाच्या राजाच्या मालकीची आहे। राजाला बिन्यामिनची जमीन व यहुदाची जमीन यांच्यामधील जमीन मिळेल आणि बाकीच्या वंशास पूर्वे बाजूपासून पश्चिम बाजूपर्यंत त्यातला एक बन्यामिनचा भाग, बन्यामिनच्या सीमेपासून त्याच्या पूर्व बाजूपासून पश्चिम बाजूपर्यंत तो सिमोनाचा विभाग, सिमोनाच्या सीमेपाशी पूर्व बाजूपासून पश्चिम बाजूपर्यंत तो इसाकाराचा विभाग, इसाकाराच्या सीमेपाशी पूर्व बाजूस पश्चिम बाजूपर्यंत तो जबुलोनचा विभाग, जबुलोनच्या सीमेपाशी पूर्व बाजूपासून पश्चिम बाजूपर्यंत गादाचा एक विभाग, गादाच्या सीमेपाशी दक्षिण बाजूस दक्षिणेकडे तामारपासून मरीबोत कादेशाच्या जालापर्यंत नदीकडे मोठ्या समुद्रापर्यंत सीमा होईल. ज्या देशाची वाटणी तुम्ही चिठ्ठ्या टाकून इस्रायलच्या वंश वतनासाठी विभागणी कराल तो हाच आहे. त्यांचे विभाग हेच आहेत, परमेश्वर माझा प्रभू असे म्हणाला. ही नगराची बाहेर निघण्याची ठिकाणे आहेत. उत्तर बाजूस मापाने 4,500 हात लांब असेल. नगराच्या विषयी तिला 3 द्वारे असतील. इस्रायल वंशाच्या नावाप्रमाणे त्यांची नावे रौबेनचे द्वार, यहुदाचे द्वार व लेवीचे द्वार. पूर्व बाजू 4,500 हात लांब असेल. तिला 3 द्वार असतील, योसेफाचे द्वार, बन्यामिनचे द्वार व दानाचे द्वार. दक्षिण बाजू सुद्धा 4,500 हात लांब असेल. तिला शिमोनाचे द्वार, इसाकराचे द्वार व जबुलोनाचे द्वार अशी 3 द्वारे असतील. पश्चिम बाजूसही 4,500 हात लांब असेल. तिच्या 3 द्वाराचे नावे पुढील प्रमाणे असतील: गादाचे द्वार, आशिराचे द्वार व नप्तालीचे द्वार. ते सभोवतीचे अंतर 18,000 हात असेल. त्या दिवसापासून नगरीचे नाव परमेश्वर तेथे आहे असे पडेल.